आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील। त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं। त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे। व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं। भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय। 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला। इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे। मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली। हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल। या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली। हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील। नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत। ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात। यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते। ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या 2ऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय। आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील। या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टीयू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ई वे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी, घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.